दानियल अध्याय 5. काही वर्षानंतर एकदा बेलशस्सर राजाने आपल्या हजारो सरदारांस घेऊन एक मोठी मेजवानी दिली आणि त्यांच्यासमोर तो द्राक्षरस प्याला. बेलशस्सराने द्राक्षरस चाखल्यावर आज्ञा केली की सोन्या चांदीची ती पात्रे घेऊन या जी त्याचा बाप नबुकदनेस्सराने यरुशलेमच्या मंदिरातून आणली होती, यासाठी की राजा, त्याचे सरदार आणि त्याच्या पत्नी व उपपत्नी यांना त्यातून द्राक्षरस पिता येईल. तेव्हा सेवक सोन्याची ती पात्र घेऊन आले जी यरुशलेमतील देवाच्या मंदिरातून आणलेली होती. मग राजा, त्याचे सरदार, त्याच्या पत्नी, त्याच्या उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली. ती द्राक्षरस पिऊन सोने चांदी पितळ लोखंड लाकूड आणि दगडाच्या घडवलेल्या मूर्तींचे स्तवन करू लागले. त्या क्षणाला मानवी हाताची बोटे तेथे दीपस्तंभासमोर प्रगट झाली आणि त्यांनी राजवाड्यातील भिंतीच्या गिलाव्यावर असे काही लिहिले जे राजास वाचता येईना. तेव्हा राजाचा चेहरा पडला, तो चिंतातूर झाला, त्याचे पायाचे सांधे साथ देईना आणि त्याचे गुडघे लटपटू लागले. राजाने मोठ्याने बोलून आज्ञा केली की जे भूतविद्या करणारे खासदी लोक ज्योतिषी यांना घेऊन या. राजा बाबिलेतील ज्ञानी लोकास म्हणाला, जो कुणी हे लिखाण वाचून त्याचा अर्थ मला सांगेल त्यास जांभळा पोशाख आणि सोन्याचा गोप देण्यात येईल, जो राज्यातील 3 राजकर्त्यातील 1 होईल. राजाचे सर्व ज्ञानी लोक आले पण त्यांना तो लेख वाचता येईना आणि त्याचा अर्थ राजास सांगता येईना. तेव्हा राजा बेलशस्सर चिंतातूर झाला आणि त्याचे तोंड पडले. त्याचे सरदार गोंधळून गेले. राजा आणि सरदार यांचे बोलणे ऐकून राणीची आई त्या मेजवानी गृहात आली. ती म्हणाली, महाराज चिरायू असा, चिंतातूर होऊ नका, आपली मुद्रा पालटू देऊ नका. आपल्या राज्यात एक असा पुरुष आहे ज्यात पवित्र देवाचा आत्मा वसतो. आपल्या वडिलाच्या राज्यात प्रकाश, विवेक, देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान त्यामध्ये दिसून आले. आपला बाप राजा नबुकदनेस्सराने त्या सर्व जादूगार, भूतविद्या करणारे खासदी आणि ज्योतिषी यावर प्रशासक नेमून त्यास नेमले. उत्तम आत्मा ज्ञान, विवेक, स्वप्नाचा उलगडा करणे, कोडी स्पष्ट करणे आणि अडचणी सोडवणे या गुणवत्ता ज्या दानेलात आढळल्या त्यास बेलशस्सर नाव दिले. आता त्या दानेलाला बोलवा म्हणजे तो अर्थ सांगेल. नंतर दानेलास राजासमोर आणले. राजा त्यास म्हणाला, तू दानेल आहेस? यहुदातून पकडून आणलेल्या बंदिवानातील एक जास माझ्या वडिलाने पकडले होते. मी तुझ्याविषयी ऐकले आहे की देवाचा आत्मा तुझ्यात राहतो आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान हे तुझ्या ठाई दिसून आले आहे. मला हा लेख वाचून त्याचा अर्थ सांगण्यासाठी हे ज्ञानी लोक जे भूतविद्या करणारे मज समोर आहेत पण त्यांना याचा अर्थ सांगता येईना. मी तुझ्या बाबतीत ऐकले आहे की तू याचा अर्थ सांगून हे सोडू शकतो. आता जर तू मला हे लिखाण वाचून त्याचा अर्थ सांगशील तर मी तुला जांभळे वस्त्र व तुझ्या गळ्यात सोन्याचा गोप देऊन तुला राज्यातील ज्ञानी प्रशासनापैकी एक प्रशासक करील. नंतर दानियलाने राजास उत्तर दिले, तुझ्या भेटी तुलाच राहून दे आणि तुझी बक्षिसे दुसऱ्यांना दे. तरीही मी लिखाण वाचून तुला त्याचा अर्थ सांगतो. हे राजा, सर्वोच्च देवाने तुझा बाप नबुकदनेस्सराला राज्य, महानता, प्रतिष्ठा आणि वैभव दिले. त्याने त्यास मोठेपणा दिल्यामुळे सर्व राष्ट्राचे लोक, दास, भाषा बोलणारे लोक त्याच्यापुढे थरथर कापत व त्यास भीत होते. त्यास वाटेल त्यास तो ठार करीत असे किंवा जीवन देत असे. पण जेव्हा त्याचे हृदय ताड झाले आणि त्याचा आत्मा कठोर झाला, तो मुद्दामपणे वागला, तेव्हा त्यास राजपदावरून काढून त्याचे वैभव हिरवण्यात आले. त्यास मानवातून हकलून देण्यात आले. त्याचे हृदय पशुसारखे झाले आणि तो रानगाढवात राहिला. तो बैलासारखे गवत खाई, त्याचे शरीर दवाने भिजत असे. मानवी राज्यावर सर्वोच्च देवाची सत्ता आहे व तो पाहिजे ते त्याने स्थापित करतो. हे ज्ञान त्यास प्राप्त होईपर्यंत तो असा राहिला. हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस. तर स्वर्गीय प्रभूशी तू उद्दंपणा केलास. त्याच्या मंदिरातील सुवर्णपात्र त्यांना आणून तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी आणि तुझ्या उपपत्नी त्यामधून द्राक्षरस प्याल्या आहात आणि सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड आणि दगड यापासून बनवलेल्या मूर्ती ज्या पाहत नाहीत, ऐकत नाहीत किंवा समजत नाहीत त्यांच्या तू स्तवन केलेस. पण ज्याच्या हातात तुझा जीव आहे व जो तुझे सर्व मार्ग जाणतो त्या देवास मान दिला नाहीस म्हणून देवाने त्याच्या उपस्थितीतून आपला हात लिहिण्यास पाठविला आणि हे लिहिले. हा लिखित लेख असा मने मने तकेल उफारसिन, याचा अर्थ असा आहे मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्यांचा अंत केला आहे, तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उन्हा भरला आहेस, परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी यांना दिले आहे. तेव्हा बेलशस्त्राने आज्ञा केली आणि त्यांना दानेला जांभळी वस्त्रे घालून त्याच्या गळ्यात सोन्याचा गोप घातला आणि त्याविषयी राजाने जाहीर घोषणा केली की राज्यातील तिघा प्रशासापैकी हा एक आहे. त्याच रात्री खासद्यांचा राजा बेलशस्त्र याला ठार मारण्यात आले आणि दर्यावेश मेदी हा 62 वर्षाचा असता राजा झाला.